विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यात 77 लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून 69 लाख क्विंटल साखर तयार झाली असून तिचा उतारा सुमारे 9% आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील 29 साखर कारखान्यांची प्रतिदिन 1,55,000 मेट्रिक टन गाळप क्षमता होती. बरेच साखर कारखाने ऊसाअभावी 3-4 तास किंवा त्यापेक्षा अधिक काही तास चालतात, त्यामुळे ऊस गाळप रेंगाळत सुरू आहे. आयुष्यभर साधी जीवनशैली आत्मसात करून वाटचाल करणारे राजकारणी देशात कमी आहेत. सत्ता म्हणजे अहंकार करणं नाही, तर तो लोकांसाठी कामे करण्याचा आणि समस्या सोडवण्याचा एक मार्ग आहे हे लक्षात घेऊन काम करणारे लोकप्रतिनिधी यशस्वी होतात, असं मत लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी पुण्यात व्यक्त केलं. MIT विश्वशांती विद्यापीठाद्वारे आयोजित 14व्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ CP जोशी आदी उपस्थित होते. लोकशाहीला बळकट करण्यासाठी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात बेल ऑफ डेमोक्रेसीचा घंटानाद यावेळी केला. या समारंभात महाजन यांच्या हस्ते सतीश महाना यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. निवडणुकीच्या दिवशी नागरिकांनी आपण लोकप्रतिनिधी का निवडत आहोत याचा विचार करायला हवा. निकालानंतर लोकांनी आपल्याला का निवडून दिलं याचा आमदारांनी विचार केल्यास आदर्श लोकप्रतिनिधी तयार होण्याची प्रक्रिया घडेल. चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणं ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं मत महाना यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलं. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून सक्षम उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणित कौशल्यांमध्ये चांगल्याच सुधारणा दिसून आल्या आहेत. विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयात सक्षम करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता 3 ते 8 या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 30,000 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होत आहे. सक्षम उपक्रमाची 2 टप्प्यात अंमलबजावणी होत आहे. यामधील पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्यात शाळेतील पहिल्या 2 तासांमध्ये भाषा आणि गणित या विषयांसाठी प्रत्येकी 60 मिनिटे वेळ दिला जात होता. आता या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून यामध्ये दिवसातील 45 मिनिटे भाषा आणि 45 मिनिटे गणित विषयासाठी दिले जाणार आहेत. याशिवाय या उपक्रमांतर्गत शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. गुलियन बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दूषित पाणी वापरून पाण्याच्या बाटल्या भरणाऱ्या अनधिकृत खासगी RO प्लांट चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पाण्याची गुणवत्ता आणि बॉटलिंग प्रक्रियेचा सखोल आढावा आणि मूल्यांकन केल्यानंतरच त्यांना पुन्हा प्लांट चालू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं खासगी RO प्लांटच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दूषित पाणी प्रामुख्यानं कूपनलिका आणि उघड्या जलस्रोतांचे आढळते. सध्या शहरात दूषित पिण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत वॉटर बॉटलिंग आणि RO प्लांट्स तात्काळ कारवाई करणं आवश्यक आहे. शिवाय RO प्रकल्प बंदच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर वैद्यकीय विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या अंतर्गत पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या सहकार्यानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे. यावेळी या उपक्रमामध्ये पुण्यातील 14 सरकारी आणि अनुदानित शाळांमधील 1,000 जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी यशदाचे उपसंचालक डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचं कौतुक केलं. यंदाच्या ट्रान्सफॉर्मिंग स्टेम एज्युकेशन या संकल्पनेच्या अंतर्गत डिजिटल साधनांचा उपयोग आणि शिक्षणातील त्यांचा प्रभावी उपाययोजना यावर विचार केला जात असल्याचं पुणे नॉलेज क्लस्टरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रिया नागराज यांनी सांगितलं. पुणे शहरातील पेठा आणि पश्चिमेकडील उपनगरांना जोडणाऱ्या नदीपात्रातील रस्त्यावरून राजपूत झोपडपट्टीपासून एरंडवण्याकडे जाणारा रस्ता आता अधिक रुंद होणार आहे. त्यासाठी सनदी अधिकाऱ्यांची निवासस्थानं असलेल्या इमारतीची काही जागा आणि ओटा वसाहतीतील घरांची काही जागा ताब्यात घेण्यात येत आहे. 8 ते 10 दिवसात हे काम पूर्ण होईल, असं पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितलं. पुणे आणि परिसरात उद्या कमाल तापमान 35 सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.